मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान वचनानुभूति पथिकक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सोळाव्या अध्यायाच्या अखेरच्या तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुं यहार्हसि या शेवटच्या श्लोकावर विचार करत असताना कार्य आणि अकार्य म्हणजे काय करणीय आहे आणि काय करू नये याची व्यवस्थिती म्हणजे उत्तम व्यवस्था किंवा विचार लावण्यासाठी म्हणून शास्त्र हेच प्रमाण मानावं। शास्त्रामध्ये जे विधान सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इहलोकी कर्म करावीत। या श्लोकावर निरूपण करत असताना आपण गीता शास्त्र काय आहे ते समजून घ्यायला सुरुवात केली। गीताशास्त्र हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही। 700 श्लोक जरी असले आणि 18 अध्याय असले तरी देवांनी एकच गोष्ट सांगितली। अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ या दोहीसी केवळ साधन ज्ञान। अविद्या नाश झाला पाहिजे। अविद्या याचा अर्थ देह मनबुद्धीला मी असं समजणं आणि देह मनबुद्धीच्या सापेक्ष असणारं जे विश्व आहे तो परमात्म्यापासून वेगळा पदार्थ आहे असं समजणं याला अविद्या असं म्हणतात। या अविद्येचा नाश व्हावा याकरता हे ठिकाण आहे। या अविद्येपोटीच अर्जुनाला खेद निर्माण झाला। युद्धभूमीवर उभं राहिल्यानंतर मोह निर्माण झाला आणि या अविद्येचा म्हणजे देह मी या भावनेचा नाश होऊन आपल्या सकट हे सगळं दृश्य विश्व आहे ते परमात्मा आहे अशा प्रकारची प्रचिती येणं देहबंधातून सुटणं हे या अविद्यानाशाचं फळ म्हणून मिळालं पाहिजे। आणि हे होण्यासाठी ज्ञान हे साधन आहे. ज्ञान हे देखील ज्ञानेश्वर महाराज साध्य म्हणत नाहीयेत, ज्ञानाला देखील ते साधन म्हणतायत. आपल्याला बोध होण्यासाठी ज्ञान हे देखील साधन आहे. आणि या इतुकेची नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी एवढंच, अनेक प्रकारांनी ग्रंथाचा विस्तार झालेला असला तरी देखील एवढीच गोष्ट इथं प्राधान्याने सांगितलेली आहे. असं असल्यामुळे दुसरा अध्याय फार महत्वाचा ठरतो. दुसरा अध्याय अविद्येचा नाश कसा व्हावा, त्याकरता आत्माच आपण कसे आहोत, आत्म्याची जी लक्षणं आहेत ती लक्षणं मुळात आपली लक्षणं आहेत, ज्याला मी मी असं म्हणतो त्याची ही लक्षणं आहेत. आणि आपण आत्मस्वरूप आहोत म्हणून कोणत्या प्रकारांनी कोणत्या झोकात कर्म करणं गरजेचं आहे, योगस्थ होऊन नियत कर्म फल इच्छा टाकून, हे हा दुसरा अध्याय सांगतो. आणि मी असं म्हटलं की या ज्ञानामध्ये अर्जुन या ज्ञानाचा अधिकारी नव्हता, जर तो असता तर तिथंच भगवद्गीता संपली असती, मग पुढचं निरूपण आपल्या हातालाच लागलं नसतं. इतपत सांगून जर अर्जुनाचा मोह नाहीसा झाला असता तर पुढे भगवद्गीता सांगण्याचं कोणतं कारण उरलंच नसतं. पण अर्जुन या ज्ञानाचा अधिकारी नाही तर तो कर्म करता करता ज्ञान प्राप्त करू शकेल, तो कर्माचा अधिकारी आहे असं लक्षात आल्यावरून भगवंतांनी कर्मयोगापासून सुरुवात केली. आपण ते सगळं पाहिलं. भगवंतांनी सांगितलेला जो कर्मयोग, त्याच्या पाठोपाठ करून देखील, यज्ञयावत कर्म करून देखील किंवा करत असताना देखील आत्मा मुळीच कर्म करत नाही, अशी आत्म्याची कर्मणी अकर्म अशी स्थिती जाणणं आणि कर्म करणं, आणि आत्म्याच्या या अकर्म स्थितीमध्येच देह मन बुद्धीची सगळी कर्म घडत आहेत हेही विवेकानी पाहणं, अकर्मणी कर्म हा चौथ्या अध्यायातला विषय देखील आपण पाहिला सूत्र शास्त्र म्हणून. बाकी सगळ्या प्रत्येक अध्यायाचं तशा प्रकारचं मूल्यमापन नाही, शास्त्र म्हणून गीता कशी पुढे गेली एवढंच आपण पाहतो आहोत. संबंध भगवद्गीतेचा आढावा आपण घेत नाही आहोत. आणि हे कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म साधण्यासाठी आत्म्यामध्ये आत्मरूप होऊन राहण्याची कला संपादन होणं गरजेचं आहे, आणि ही उपासनेशिवाय होणार नाही. नुसतीच ज्ञानाची गोष्ट कानावर पडली आणि ज्ञान घेऊन उठला कोणी एखादा, असं होऊ शकत नसल्यामुळं कानावचनाची ये भेटी सरीसीची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवणी एकी जो, कोणीतरी एखादा फार तर अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकेल. बाकीचे सगळे कर्माचेच अधिकारी आहेत. या कर्माच्या अधिकारामध्ये कर्माचाच एक प्रकार म्हणून उपासनारूपी कर्म भगवंतांनी सांगितली, त्याला भगवंतांनी विकर्म असं नाव दिलं. आणि या विकर्मातलं सर्वात प्रथम भगवंतांनी जे उपासनारूपी कर्म सांगितलं ते म्हणजे ध्यान. दरम्यानच्या काळात पाचव्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही सुरुवातीला वेगळे जरी दिसले तरी ते अंतत एकत्रच येऊन मिळतात. संन्यास आणि कर्मयोग याच्यामध्ये फरक नाही असा भगवंतांनी निर्वाळा दिला. आणि पाचव्या अध्यायाच्या अखेरीलाच भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. पुढे सहाव्या अध्यायामध्ये ती अजून पूर्णत्वाला नेली. पाचव्या अध्यायातली पूर्णच आहे. तरी देखील त्याच्या अजून खाचा खोचा या सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितल्या. कारण पाचव्या अध्यायामध्ये जे सूत्र रूपाने आलं, स्पर्शान कृत्वा बही ही बाह्यांश चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो, विषय सर्व बाहेर ठेवून आपली दृष्टी आहे ती दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये लावून, म्हणजे हे डोळे नव्हेत तर जाणीवेची दृष्टी या भुवयांच्या ठिकाणी लावून, दोन भुवयांच्या मध्ये भ्रुकुटी मध्यापाशी लावून, अंतरे भ्रुवो हो प्राणापानो समोह कृत्वा, प्राण आणि अपान श्वास घेणं आणि सोडणं हे सम करून, नासाभ्यंतरचारिणो ते पुढं पुढं अगदीच नाकातल्या नाकात इतके इतका त्याचं लय करून, यतो मन यतो काय यतो इंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्षपरायण, सगळं आवरून इंद्रिय मन आणि बुद्धी हे यत म्हणजे आवरून मोक्षपरायण होऊन जो बसतो तो मुक्त होऊन जातो असं भगवंतांनी सांगितलं. आणि हाच ध्यानयोग पुढं भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये सांगितला. सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयमन या नावाने तो सांगितला. कारण आत्मा म्हणजे शरीर मन बुद्धीलाही म्हटलं जातं, आणि पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मा हा देह मन बुद्धीपेक्षा वेगळा अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप अशी शुद्ध जाणीवेची स्थिती, ही जाणीवेची स्थिती त्याचा प्रत्यय किंवा प्रत्यंतर घेण्यासाठी म्हणून मन बुद्धी आणि इंद्रिय हा आत्मसमूह आवरावा लागतो. म्हणून या अध्यायाला आत्मसंयमन योग असं नाव दिलं. आणि जो अशा प्रकारचं आत्मसंयमन साधतो त्याच्या जीवनाला एका बाजूनी परमात्म्याचं दर्शन, आत्म्याचं दर्शन, आपल्या स्वरूपाचा बोध घडतो, दुसऱ्या बाजूनी त्याच्या जीवनात भक्तीचा प्रवेश होतो. म्हणून हा जो योगी आहे हा योगी ज्ञान्यापेक्षा श्रेष्ठ, तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ, केवळ कर्म करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ, म्हणून तू योगी हो. आणि अशा सर्व योग्यांमध्ये देखील जो माझी परमभक्ती करतो तो युक्ततम असं भगवंत म्हणाले, तो अतिशय श्रेष्ठ. या ध्यानातून भक्ती जर निष्पन्न झाली मोठ्या भाग्यानी तर ती अधिक चांगली गोष्ट असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे निर्गुण निराकार बाराव्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा परमात्मा अव्यक्त परमात्मा ज्याला खूणच नाही असा परमात्मा, त्याला प्राप्त करणं अव्यक्त मार्गाने जाणं आणि व्यक्त मार्गाने जाणं म्हणजे भक्तीने जाणं, याच्यामध्ये भगवंत भक्तीला प्राधान्य देतात. आणि मग ध्यान सांगितल्यानंतर भक्ती म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी सातवा आणि आठवा अध्याय भगवंतांनी वापरला. अशी उपासना करत करतच ज्याचा देह पडतो, प्रयाण कालापर्यंत जो अशी उपासना करत राहतो तो देह टाकल्यानंतर परमगतीला प्राप्त होतो. आणि सातव्या अध्यायामध्ये मुख्यतः ज्ञान एकांतात झाल्यानंतर लोकांतामध्ये किंवा समूहामध्ये जनसमूहामध्ये प्रकृती वैचित्र्यामुळे ते ज्ञान टिकून राहत नाही, असं असल्यामुळं आपल्या स्वतःची प्रकृती आणि त्याच्या आत असणारी जीव प्रकृती, पंचभूतिक प्रकृती आणि मन बुद्धी अहंकार शिवाय जीव प्रकृती हे दोन्हीही परमात्म्यापासून आलेले आहेत. आणि ज्या न्यायाने आपल्या ठिकाणी त्याच न्यायाने सर्वांच्या ठिकाणी असं जाणून परमात्म्यामध्येच हे सर्व जड आणि चेतन जगत गुंफलं गेलेलं आहे अशा भावानी दृष्टी अशी बुझावत बुझावत दृष्टीला अशी सवय लावत लावत या ज्ञानाच्या पुढे विज्ञानाचा अभ्यास करावा असं भगवंतांनी सांगितलं. हा अशा प्रकारे वर्तन करणं म्हणजे गीताशास्त्राप्रमाणे वर्तन करणं. तस्मात शास्त्रम प्रमाणंते ते हे गीता शास्त्र आहे. अशा प्रकारे 8 अध्याय सांगून झाल्यानंतर मग 9व्या अध्यायामध्ये विषय तर खूप आले. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थिता न च मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम ऐश्वर्युक्त योग माझा काय आहे ते तू पहा असंही भगवंत म्हणाले. 9व्या अध्यायामध्ये विशेष करून दैवी प्रकृतीनी युक्त असे महात्मे मला कसे भजतात हे भगवंतांनी सांगितलं. थोडा आवाज मोठा करता येईल. दैवी प्रकृतीनी युक्त असे महात्मे आणि आसुरी संपत्ती या दोन्हीचं वर्णन मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीश्रिताहा असं भगवंत म्हणाले. या 9व्या अध्यायामध्ये अशा प्रकारे जी आसुरी संपत्ती म्हणून वर्णन केली तर तीच परिशिष्ट रूपाने 16व्या अध्यायामध्ये आली. आणि याच्यापेक्षा वेगळे असे दैवी प्रकृतीनी भजणारे जे महात्मे असं भगवंत म्हणाले ते कसे भजतात याचं वर्णन या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये विशेषत्वाने आलं जे साधकोपयोगी आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते असं भगवंत म्हणाले. ते माझं नेहमीच संकीर्तन नामसंकीर्तन असं करत राहतात. ते ध्यान करत राहतात स्वतःला आवर्तात यतंतश्च दृढव्रताः आणि सर्वत्र भरून राहिलेल्या परमात्म्याला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी ते नमस्कार करतात असं भगवंत म्हणाले. ते नमन भक्ती करतात. जैसे उंची उदक पडले ते तळवटीवरी ये उगेले तैसे नमीजे भूत जात देखिले ऐसा स्वभावो चितायांचा. सर्वसाधारणपणाने व्यक्ती व्यक्तीला जेव्हा पाहते तेव्हा आपण याच्यापेक्षा वरचढ व्हावं या हेतूनी पाहते आणि वरचढ होता येत नसेल तर जरा बरोबरी साधता आली तर पाहते. पण हा जो महात्मा आहे तो महात्मा हा समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी नम्र राहतो असं भगवंत म्हणाले. म्हणून हे गीताशास्त्राप्रमाणे हे जे वर्तन आहे नामस्मरण ध्यान नमस्यंतस्य माम भक्त्या अत्यंत भक्तियुक्त अंतकरणाने सर्वत्र प्रत्यक्ष नमस्कार करायला नको प्रत्येक वेळेला पण त्याचा आत असणारा परमात्मा ओळखावा. कोणालाही हीन लेखू नये. म्हणून या 9व्या अध्यायामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोर येईल तो कोण येईल कोण जाणे पण जसा येईल तसा तो परमात्मा आहे अशा बुद्धीनी परमात्म्याला ओळखावं असं सांगितलं. कारण ध्यानामध्ये प्रचिती घेतली आता व्यवहार करताना विवेकच करावा लागणार. त्या दृष्टीनी त्याच्याकडे पाहावं असं 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम योमेग भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्प फल तोय ही जी अतिथी सत्काराची साधनं आहेत जो मला भक्तियुक्त अंतकरणाने देतो मला म्हणजे श्रीकृष्णांना नाही ते कुठे भेटणार आपल्याला. त्यांच्या मूर्तीलाही नाही. मूर्तीलाही तुम्ही पत्र पुष्प फल तोये वाहू शकता, नाही असं नाही. पण मुख्यतः अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, मानुषी तनूमध्ये असणाऱ्या माझी अवगणना किंवा अवहेलना होत असते तशी करू नये, हा शास्त्रामध्ये सांगितलेला विवेक 9व्या अध्यायात सांगितला. उलट त्याचा सन्मान करावा असं त्यांनी सांगितलं. आणि एवढंच नव्हे तर यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. समोर आलेल्याला परमात्मा पाहून त्याचं आतिथ्य करणं ही तर एक गोष्ट आहेच, पण जे जे करशील यत करोशी यदश्नासी जे जेवशील यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय आणि तुझी तपस्या देखील ही माझ्या अर्पण बुद्धीनी मला अर्पण करण्यासाठी म्हणून होऊ देत असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे कर्म करण्याची एक विशिष्ट रीत भगवंतांनी कर्मयोगात सांगितली, तशी कर्म जमण्यासाठी म्हणून जी देह मन बुद्धी तयार व्हावी लागेल त्याकरता ध्यान करावं असं सांगितलं. त्या ध्यानानी एका बाजूला कर्मयोगाप्रमाणे कर्म जमवावीत आणि दुसऱ्या बाजूला ध्यानात प्रचित झालेला जो आपला आत्मा तो विवेकानी सर्वांच्या ठिकाणी पाहायला शिकावा, तो परमात्मा आहे असं ओळखावं. आणि भक्तियुक्त अंतःकरणानी राहावं. हे भक्तियुक्त अंतःकरणानी आणि असं जीवनभर करावं, मृत्यू येईपर्यंत करावं. आणि भक्तियुक्त अंतःकरणानी म्हणजे काय तर महात्मे जसे भजतात तसं. त्याचबरोबर मानुषीम तनुमाश्रितम, मानुषी तनूमध्ये असणाऱ्या आत्म्याची अवहेलना अवगणना करू नये असं भगवंत म्हणाले. उलट त्याचा सत्कार करावा आणि त्याच्याही पुढे जाऊन जे जे करशील ते सर्व जे खाशील जे देशील जी काही उपासना तप करशील तर ते सर्व कर आणि मला अर्पण करण्याच्या बुद्धीने कर, करण्याच्या अहंतेतून तू मोकळा हो असा भक्तीकडे नेणारा उपाय भगवंतांनी सांगितला. आणि शेवटच्या श्लोकात तर कोणता, मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु मनमना भव मत भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्येवम आत्मान मत्परायणा असं भगवंत म्हणाले. तू मन हे मीची करी, तू तुझं मन व्यापक करायला लागेल. मन स्वतःपुरतं, म्हणजे मी ऐकलं की एक आजोबा आपली स्वतःची बिस्किटं नातवंड बिस्किटं खातात आणि भराभर संपतात म्हणून कुलपात ठेवत असत आणि आपल्या चहाच्या वेळेला काढून बिस्किटं खायची आणि परत कुलपात ठेवायची असं करत असत असं ऐकलं. हे स्वतःपुरतं असणारं मन, तू तुझं मन व्यापक कर. मन मना भव, मी जितका व्यापक तितकं तुझं मन व्यापक होऊ देत. मद भक्ता संगवर्जिता, तू संगवर्जित हो आणि माझा भक्त हो. अशा प्रकारे भक्तीच्या 6व्या अध्यायातून निर्माण झालेल्या भक्तीला आता ज्ञानेश्वर आता भगवंत वळण द्यायला लागले. आणि पुढे 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या. ठळक ठळक जिथं जिथं गुण आहेत तिथं तिथं निंदा करू नये, त्यांना जे श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ म्हणावं, आणि ते श्रेष्ठ आहेत तर स्वतःच्या तुलनेत त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करून खंतावू नये, तर तिथे भगवंत पहावा. कधी कधी श्रेष्ठाचा मत्सर केला जातो, ही एक खोड आहे माणसाला. ऑफिसमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल मत्सर, व्यवहारात आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल अगदी शाळेपासून ते केलं जातं. तसं न करता जिथं जिथं असे श्रेष्ठतेचे गुण आढळतील तिथं तिथं भगवंत खास करून आहेत अशा प्रकारची दृष्टी ठेवावी. मत्सररहितता त्यामुळे येते. असं भक्तीला अजून एक वळण दिलं आणि त्याकरता कितीतरी गोष्टी सांगितल्या, विभूती म्हणून सांगितल्या. त्याच्यातली पहिली विभूती अहम आत्मा गुडाकेश सर्व भूता शयस्थितः, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणारा आत्मा ही माझी विभूती आहे असं सांगितलं. आणि पुढे 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक ठिकाणी विशेष ठिकाणी परमात्म्याला पाहण्याची दृष्टी विकसित केल्यानंतर अजून थोडी विकसित करावी असं सांगितलं. आणि विश्वरूप म्हणजे सर्वत्र तोच कसा भरून राहिलेला आहे त्याला कसं पाहावं हे सांगितलं. आणि तिथं तो मगाशी मी उच्चारलेला श्लोक शेवटी आला, मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव. आतापर्यंत झालेल्या सगळ्याचा आढावा या 11व्या अध्यायाच्या शेवटी घेतला. सगळी कर्म मत कर्मकृत माझ्या प्रित्यर्थ कर, मत परमो तुझ्या जीवनामध्ये मी प्राप्तव्य करणं हे परम असू देत, मत भक्ता तू माझाच भक्त हो, आणि मी म्हणजे सर्वव्यापी मी, सर्वांतरयामी मी. भगवंतांनी भक्ती म्हणजे काही साधना 9व्या अध्यायात सांगितल्याच, पण त्याच्या बरोबरीनी अजून व्यक्तींमध्ये मनुष्य मात्रांमध्ये भूतमात्रांमध्ये देखील परमात्मा पाहणं ही देखील भक्ती सांगितली. असं व्यापक हो, संगवर्जित देह मन बुद्धी या संघाचा त्याग करणारा, फळाचा त्याग करणारा असा हो. आणि निर्वैर सर्व भूतेषु सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी वैर रहित अशा बुद्धीने राहा. असा जो राहतो तो मला येऊन मिळतो. भक्तियोग पुढे 12व्या अध्यायात म्हणजे यानंतरच्या अध्यायात आला असला तरी याच हाच श्लोक वेगळ्या भाषेत 12व्या अध्यायात परत मांडला भगवंतांनी. हाच श्लोक आहे, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, असं भगवंत म्हणाले. आज मी थांबणार नाही. सर्व कर्म ये तू सर्वाणी कर्माणी, सर्व कर्म तू कर, सर्व म्हणजे वाट्याला आलेली कर्म. तिसऱ्या अध्यायात सांगितली तशी यज्ञ प्रित्यर्थ करून मला अर्पण कर. जीवनामध्ये सगळी अल्प उद्दिष्ट गाठत असताना अल्पकालीन उद्दिष्ट असतात, जसं यावर्षी विद्यार्थ्याला परीक्षेत पास व्हायचं आहे, सर्वात शेवटी ग्रॅज्युएट व्हायचंय, मग पुढे नोकरी मिळवायची, ही अल्पकालीन उद्दिष्ट आहेतच आणि ती असावीत. त्या त्या टप्प्यावर त्याचं महत्व देखील आहे, मग नोकरी लागावी, लग्न व्हावं, मुलं व्हावीत, घर व्हावं, हे सगळं ही अल्पकालीन उद्दिष्ट जीवनाची आहेतच आहेत. पण जीवन हे मुख्यतः मत पर म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी असावं. ही सगळी अल्पकालीन उद्दिष्ट गाठत असताना परमात्माच आपल्याला अंततः प्राप्तव्य आहे हा दृढ निर्धार कदापि विसरू नये. याच्यातली अल्पकालीन उद्दिष्टातली काही सफल होतील, काही असफल राहतील, पुढे जावं, परमात्म प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर व्हावं. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, ध्यान ही आलं, अनन्य योगाने माझं ध्यान करावं आणि उपासते. नवव्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंतच्या सगळ्या उपासनेच्या गोष्टी या याच्यामध्ये आल्या. आणि असा जो करतो त्याला तेषाम अहम समुद्धरता, त्याचा मी उद्धार करता होतो असं भगवंत म्हणाले. हा जो बारावा अध्याय आहे, हा बारावा अध्याय हा फार उंचीवर गेलेला अध्याय आहे. या बाराव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकापर्यंत उपासना कांड संपलं आणि पुढे ज्ञानकांड सुरू झालं. या एकाच अध्यायामध्ये दोन कांड आली. या बाराव्या अध्यायाचा जो बारावा श्लोक आहे तो श्लोक श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, केवळ अभ्यासापेक्षा ज्ञानपूर्वक अभ्यास महत्वाचा. ज्ञानपूर्वक अभ्यासापेक्षा, म्हणजे शब्दज्ञानापेक्षा ध्यान हे महत्वाचं. शब्दज्ञानाबरोबर ध्यान महत्वाचं, पण ध्यान महत्वाचं. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग. आणि ध्यान केलं तरी देखील ध्यानात ही जी कर्म म्हणजे विचार निर्माण होतात, ध्यानात ही मनुष्य कर्म करतो. मित्राशी बोलतो, भांडतो, ऑफिसमध्ये जातो, काम करतो, ध्यानात विचाराच्या अंगानी कर्म घडत असतात. या कर्माचा त्याग ध्यानात जसा आहे, तसं ध्यान ही कर्माची रंगीत तालीम आहे. प्रत्यक्षत कर्म करत असताना देखील फलत्यागाकडेच दृष्टी असावी. त्याच्याकरता दुसरा अध्याय आणि कर्मयोग विसरू नये. आणि कर्मफलत्यागाची शांती ही अंततः सर्वश्रेष्ठ शांती राहते. ध्यानाची एक शांती आहे, उत्तम कर्मांची एक शांती आहे, उपासनेची शांती आहे, चिंतनानी देखील एक शांती मिळते. पण कर्मफळामुळे सगळ्या प्रकारची शांती नाहीशी होते. ध्यान करून उत्तम अवस्थेला गेलेली व्यक्ती ही तिच्या मनामध्ये जेव्हा फलभावना निर्माण होते तेव्हा ते फळ मिळण्यासाठी आतुर होते. तिचं खालीवर असं अंतःकरण व्हायला सुरुवात होते. त्या शांतीला चळण आहे, ध्यानातल्या शांतीला. पण कर्मफलत्यागाची शांती ही शाश्वत आहे. एवढंच नव्हे तर कर्मफलत्यागाच्या शांतीकरताच ती सर्वश्रेष्ठ शांती आहे, त्याकरताच सगळं जीवन आहे. आणि त्या शांतीचा आणि ज्ञानाचा संबंध आहे. याचा उल्लेख पाचव्या अध्यायात ही भगवंतांनी केलेला होता. युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोती नैष्ठिकीम. पण इथं जो श्लोक आला त्याच्यानंतर ज्ञान विचार सुरू झाला. आणि भगवंतांनी सर्वात प्रथम ज्ञानी भक्ताचं वर्णन करायला सुरुवात केली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच इत्यादी ही भक्ताची लक्षणं आहेत, पण ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत. आणि पुढे तेराव्या अध्यायात ज्ञानी पुरुषाची लक्षणं परत वेगळी सांगितली. अमानित्वम, अदंभित्वम इत्यादी. ही ज्ञान लक्षणं हा तेराव्या अध्यायाचा मुख्य भाग आहे. तेराव्या अध्यायात अनेक विषय आले. क्षेत्राचं वर्णन, देह क्षेत्र आहे असं समजून, क्षेत्रज्ञ त्याच्यातलं आहे त्याचं वर्णन, ज्ञानी पुरुषाचं वर्णन, अज्ञानाचं लक्षण, असे अनेक विषय तेराव्या अध्यायामध्ये आले. पण तेराव्या अध्यायामध्ये मुख्यतः भगवंतांनी जी ज्ञान लक्षणं सांगितली तीच शास्त्र म्हणून घ्यायला पाहिजेत. आणि हा भक्तियोग बारावा अध्याय संपल्यानंतर जो 13, 14 आणि 15 हे जे तीन ज्ञानकांडाचे अध्याय समजले जातात, त्या तीनही अध्यायांमध्ये भगवंतांनी भक्तीची प्रशंसा केलेली आहे. भगवंतांची भक्ती ही कर्मफल त्यागानंतर निर्माण झालेली आणि ज्ञान विचार अधिक कर्मयोग अधिक ध्यान अधिक 9वा 10वा 11व्या अध्यायाप्रमाणे भक्ती अधिक निर्वैर सर्व भूतेषु निर्वैरता म्हणून निर्माण होणारा ज्ञानाबरोबर विज्ञानाचा भाव जो 7व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात सांगितला तो समजते ना मी काय म्हणतोय ते. अशा सगळ्याचा समुच्चय म्हणून अमानित्वम अदंभित्वम अहिंसा ही ज्ञानलक्षणं आली. या ज्ञानलक्षणांमध्ये मयी च अनन्य योगेन भक्ती ही अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. जी ज्ञानलक्षणं सांगितली त्याच्यात एक महत्वाचं ज्ञानलक्षण म्हणजे माझ्याशी अनन्य योगानी अव्यभिचारी भक्तीमध्ये जो रमतो असं भगवंतांनी सांगितलं. पुढे 14व्या अध्यायामध्ये सत्व रज आणि तम हे 3 गुणविशेष प्रकृतीचे हे सांगून हे जे गुण आहेत ते नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती हे जे प्रकृतीपासून निर्माण झालेले गुण आहेत ते जो द्रष्टा होऊन पाहतो प्रकृतीशी एकरूप होऊन न राहता सत्वगुणी असला तरी त्याच्यापासून स्वतःला म्हणजे आत्म्याला वेगळा काढून आपल्या सत्वगुणाकडे जो पाहू शकतो त्याला सत्वगुणाचाही अहंकार लागत नाही. अशा प्रकारची एक विशेष दृष्टी ज्याला त्रिगुणातीत होण्याची कला अशी या गुणातीताची महती 14व्या अध्यायामध्ये सांगितली. पण त्याच्यामध्ये देखील मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान समती त्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते असं भगवंत म्हणाले. मला जो अव्यभिचारी भक्तीनी भजतो तो सगुणान समती एतान ब्रह्मभूयाय कल्पते त्याचे तिन्ही गुण सम अवस्थेमध्ये येतात आणि तो ब्रह्म जाणण्यासाठी म्हणून योग्य होतो. आणि पुढे 15वा अध्याय की ज्या ठिकाणी भगवद्गीता संपली असं सगळ्या विद्वानांनी बऱ्याच विद्वानांनी सांगितलं तिथं प्रथम शास्त्र हा शब्द आला. आत्ता जो शास्त्र हा शब्द आलेला आहे तस्मात शास्त्रम प्रमाणंते 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी शास्त्र हा शब्द वापरला. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मयानक एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत असं भगवंत म्हणाले. काय शास्त्र सांगितलं? एक तर आतापर्यंत मी जे सांगतोय पहिल्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत तर ते परत तुम्ही सांगायला लावू नका. ते सगळं शास्त्र इति गुह्यतमम शास्त्र इदम उक्तम मयानक हे गुह्यतमम गुह्यतम असं शास्त्र माझ्याकडून हे निष्पाप अर्जुना तुला सांगितलं गेलं असं भगवंत म्हणाले. तरी देखील 15व्या अध्यायामध्ये 15व्या अध्यायाच्या दृष्टीने एक शास्त्र आहेच आहे. परमात्म्याला प्राप्त करण्याची कला 15व्या अध्यायामध्ये जी सांगितली निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञैः गच्छन्ति अमूढाहा पदम अव्ययम तत् न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, आणि तिथे तुला जायचं आहे असं 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि इथं तुला जायचं आहे, तू कसा आहेस तर तू क्षर पुरुष आहेस, अक्षर पुरुष देखील तूच आहेस. आणि क्षर अक्षर यांच्यापेक्षा वेगळा असा पुरुषोत्तम देखील तूच आहेस. तुझा देह हा क्षर म्हणजे जाणारा, झडणारा, नाहीसा होणारा, त्याचा व्यय होणारा असा देह आहे. तुझ्या ठिकाणी असणारा जीवभाव हा मुळात परमात्मा असल्यामुळं तो अक्षर पुरुष आहे, पण तो गूढ आहे, गुप्त आहे, त्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव नाहीये. आणि तोच जेव्हा आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो तेव्हाच त्याला पुरुषोत्तम परमात्मा म्हटलं जातं. तो या क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा वेगळा असतो असं सांगणाऱ्या या 15व्या अध्यायामध्ये देखील योमाम एवं असं मूढो जानाती पुरुषोत्तमम, अशा प्रकारे मी पुरुषोत्तम आहे असं असमूढा मूढता बाजूला सारून जो जाणतो स सर्ववित भजती माम सर्व भावेन भारत, तोच सर्व जाणणारा मला भजणारा, सर्व भावानी मला भजणारा असा तोच मला खऱ्या अर्थाने जाणणारा असतो. इति गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मया नख असं भगवंत म्हणाले. म्हणून इथं जेव्हा शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितौ असं म्हटलेलं आहे, तिथं दैवी प्रकृती या 16व्या अध्यायात सांगितलेली, ज्याचा 9व्या अध्यायात देखील उल्लेख केलेला आहे अशी, आणि मत कर्मकृत मत परमो मत भक्तः संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु अशा प्रकारच्या सर्व साधना एकवटलेली भक्तीची भावना, किंवा ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः, हे दोन्ही श्लोक एकाच अर्थाचे आहेत. किंवा दैवी प्रकृती अभयम सत्व संशुद्धी इत्यादी या अध्यायात सांगितलेली, अधिक म्हणजे तिच्या सकट निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा हा 5व्या अध्यायामध्ये परमात्म्याला जाणण्याचा क्रम तोही तोच आहे. हा भक्तियुक्त अंतकरणाने भक्तीसहित जीवनामध्ये असणं ही भक्ती म्हणजे कर्मफल त्यागानंतर निष्पन्न होणारी शांती आणि ज्ञान स्वरूप स्थिती. एकूण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायात आणलेली अनेक अधिकरणं बाजूला सारून फक्त शास्त्र म्हणून भगवद्गीता कशी पुढे येते आणि 16व्या अध्यायापर्यंत कशी येऊन पोचते, 15व्या अध्यायात इति गुह्यतमम शास्त्रम असं म्हणताना ती कशी आलेली आहे, आणि 16व्या अध्यायाच्याही शेवटच्या श्लोकामध्ये तस्मात शास्त्रम प्रमाणंते असं म्हटल्यावर भगवद्गीता सांगणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यासांना अथवा सांगणाऱ्या भगवंतांना काय अपेक्षित आहे हे या याच्यावरून लक्षात येतं. मला असं वाटतं की कधी कधी अशा प्रकारची रिव्हिजन ही अतिउत्साह निर्माण करते, कारण एकदम सगळं समजल्यासारखं वाटतं, एकदम सगळा प्रकाश पडतो आणि ही मोठी आनंददायी गोष्ट असते. नाहीतर थोडं पाहत असताना, त्याच्यातले बारकावे पाहत असताना एकदम सगळं कधीतरी जर लक्षात आलं तर फार मौज वाटते. हे जीवन भगवंतांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि हे जीवन आपल्याला जगण्यासाठी म्हणून खुणावत आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम यहा रहसी, याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.